नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. वीज बील मेळ्ळ्या उपरांत 15 दिसां भितर गिरायकांक फारीक करचें पडटलें, नाजाल्यार फक्त 7 दिसांची नोटीस दिवन वीज कापतले, अशी शिटकावणी खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या. 2026 वर्साचो गोंय कार्नवाल 13 ते 17 फेब्रुवारी मेरेन मनयतले, तातूंत गोंयचे संस्कृतायेचेर भर दिवपी फ्लोट परेड जातली. पीडीए कॉलनीच्या 200 वयर घरां खातीर एसटीपी प्लांट स्थापन करपाच्या संदर्भात साण उदक महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकार हांणी आयज कुमारजुवा मतदारसंघातल्या खोर्ले गावांतल्या पीडीए कॉलनीक भेट दिली. गोंय शालांत मंडळाच्या 12वीच्या परिक्षेक आयज सावन सुरवात जाली. आतां पुराय खबरो. वीज बील मेळ्ळ्या उपरांत 15 दिसां भितर गिरायकांक फारीक करचें पडटले, नाजाल्यार फक्त 7 दिसांची नोटीस दिवन वीज कापतले, अशी शिटकावणी खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या. ढवळीकार हांणी म्हळें की हो सरकारी नियम अस्तित्वांत आसा, आतां फक्त ताची प्रभावीपणान अंमलबजावणी जातली. पयलीं बील भरूंक ना जाल्यार उशिराची फी लायताले, आतां ते लावचे बदला 7 दिसांची नोटीस दिवन फुडलें बील येवचे पयलीं थेट वीज कापून उडयतले. गोंयांत वीज निर्माण जायना, देखून भायल्यान खरेदी करची पडटा. वीज खरेदी करपाक आमकां फक्त 3-4 दीस मेळटा, देखून वीज गिरायका कडच्यान मेळपी येणावळ बिलाच्या रुपांतूय आमकां वेळार मेळपाक जाय, अशें तांणी सांगलें. इतली खर पावलां उबारले बगर येणावळ येवची ना. आतां गिरायका खातीर ऑनलायन बिलां फारीक करपाची सुविधा आसा. QR कोड बँके वरवीं बिलां फारीक करूं येतात. थेट वीज बंद जायसर लोकांनी वाट पळोवची न्हय. नोटीस मेळ्ळ्या उपरांत लेगीत तांणी बिलां फारीक करची. एकदां जोडणी कापून उडयल्या उपरांत ते परतून जोडपा खातीर दुप्पट पयशे फारीक करचे पडटले, अशें तांणी सांगलें. 2026 वर्साचो गोंय कार्नवाल 13 ते 17 फेब्रुवारी मेरेन मनयतले, तातूंत गोंयचे संस्कृतायेचेर भर दिवपी फ्लोट परेड जातली. 13 फेब्रुवारीक पर्वरी कार्नवालाचो कर्टन रेजर जातलो, उपरांत 14 फेब्रुवारीक पणजे, 15 फेब्रुवारीक मडगांव, 16 फेब्रुवारीक वास्को हांगा भव्य परेड करून कार्नवालाची सुरवात जातली, आनी 17 फेब्रुवारीक म्हापसा आनी मोर्जी हांगा कार्नवालाचो निमाणो दीस आसतलो. कार्नवाल महोत्सवाच्या आयोजना खातीर अंदू 1.53 कोटी रुपया पर्यटन खातें खर्च करतले, जाल्यार अंदूचो किंग मोमो म्हूण सॅड्रीक डिकोस्टा हांची निवड जाल्या, अशी माहिती गोंय पर्यटन खात्याचे वेवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकार हांणी पणजे पर्यटन भवनांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिल्या.
2026 will be organized by the Department of Tourism from the 13th to the 17th of February 2026. We will have the curtain raiser in Porvorim on Friday the 13th of February 2026, followed by in Panjim on 14th Feb on a Saturday, 15th Feb Margaon Sunday, and 16th Feb Vasco Monday, and the last parade will be held on 2 locations in Mapsa and Murjim on Tuesday 17th February 2026.
साण उदक महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकार हांणी आयज कुमारजुवा मतदारसंघातल्या खोर्ले गावांतल्या पीडीए कॉलनीक भेट दिली. आमोणकारा वांगडा थळावे आमदार राजेश फळदेसाय आनी पीडीए कॉलनीचे थळावे लोक हाजीर आशिल्ले. पीडीए कॉलनीच्या 200 वयर घरां खातीर साण उदक शुद्धीकरण प्रकल्प म्हळ्यार एसटीपी प्लांट स्थापन करपाच्या संदर्भात ही तपासणी आशिल्ली. तपासणी वेळार उलयतना अध्यक्ष आनी आमदार आमोणकार हांणी सांगले की तांचे खातें बेगिनात बेगीन काम सुरू करपाचो यत्न करता. गोंय शालांत मंडळाच्या 12वीच्या परिक्षेक आयज मंगळार सावन सुरवात जाली. कला, वाणिज्य आनी विज्ञान शाखे खातीर आयज पयलो पेपर जालो. फाल्यां बुधवारा वेवसायीक शाखेचो पयलो पेपर जातलो. हे परिक्षे खातीर 17,082 विद्यार्थ्यांची नोंद जाल्या. कला, वाणिज्य आनी विज्ञान शाखेचो निमणो पेपर 23 फेब्रुवारीक जातलो. हाचे उपरांत तांत्रीक विशयांचे पेपर आसतले. चालू फेब्रुवारी म्हयन्यात आनी फुडल्या मार्च म्हयन्यात दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ह्यात जावपी शिगमो, कार्नवाल आनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सारख्या भौशीक उत्सवांच्या फाटभुंयेर दोनूय जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी आनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तांच्या संबंधित अधिकार क्षेत्रांत सगळ्या वेवस्थांचे नियोजन, पर्यवेक्षण आनी देखरेख करपाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दोनूय जिल्ह्यांनी कायदो आनी सुवेवस्था, भौशीक सुरक्षा आनी प्रभावी वेवस्थापन राखपा खातीर पुलीस यंत्रणा, नगरपालिका, भलायकी सेवा, उजो पालोवपी यंत्रणा, येरादारी विभाग आनी हेर संबंधित यंत्रणांच्या समन्वयान आवश्यक प्रशासकीय उपाय करपाक सांगला. कार्यक्रम आयोजकांनी ध्वनी यंत्रणा, DJ, चित्ररथ, स्टेज आनी हेर गजाली खातीर लागू आशिल्ले नेम, सुरक्षा आनी हेर मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवप आवश्यक आसा. उत्सवाच्या काळांत शांतीकाय सुरक्षितता आनी सलोखो राखपा खातीर लोकांनी सहकार्य करचे अशें जिल्हा प्रशासनान मागलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. केंद्र सरकाराच्या कामगार विरोधी आणि शेतकार विरोधी धोरणांचा निषेध करपाच्या फाटभुयेर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस गोय आणि गोयच्या संघटना 12 फेब्रुवारी 2026 दिसा देशभरात संप करतले. या संपाच्या फाटभुयेर कदंबा बस स्टँडा सावन पणजे आझाद मैदान मेरेन पणजेत सामुहिक रॅली जातली. तातूंत जायत्या क्षेत्रातले कामगार वांटो घेतले. देशभरात या दिसा आयटकान संप पुकारला अशी माहिती आयटकचे सरचिटणीस आणि कामगार फुडारी क्रिस्टोफर फोन्सेका हांनी दिल्या.
अखिल भारतीय कामगार आणि शेतकऱ्यांचे आंदोलन, जे आंदोलन खूपच्या वर्षांनी चालला, हाचो आता एक मोठो एक वाचा फुटला आणि हाका लागून 12 फेब्रुवारी 2026 थर्सडे इज कॉल्ड फॉर अ जनरल स्ट्राईक इन ऑल ओव्हर इंडिया आणि गोयचे कामगार फाटी ना.
गोय सरकारान गोय अत्यावश्यक सेवा देखरेख कायदो 1988 खाला आणि भौशीक हिता खातीर गोय राज्यात जमीन वा उदका मार्गान प्रवासी वा म्हाल येरादारी करपी सगळ्या तरेच्या येरादारी सेवांक कसल्याय स्वरूपात संप करपाक तात्काळ बंदी लागू केल्या. दक्षिण गोय जिल्हा पंचायतीचे आदले वांगडी परेश पांडुरंग नायक हांकां आयज सकाळी काळजाच्या आताकान मरण आयले. तांची पिराय 52 वर्सां आशिल्ली. आयज सांजवेळार तांचे कुडीचेर निमणे संस्कार जाले. परेश नायक हे दवर्ली पंचायतीचे आदले सरपंच आसले आनी दवर्ली जिल्हो पंचायत मतदारसंघाचे वांगडी आसले. भारतीय जनता पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते आशिल्ले. या आदी तांणी नावेली भाजप मंडळाचे अध्यक्षपदूय सांबाळा. गोवा कला अकादमी आयोजित मराठी ब गट नाट्य सर्तीक काल 9 फेब्रुवारी दिसा साखळीच्या रवींद्र भवनात सुरवात झाली. काल उक्तावण सुवाळ्या उपरांत दानव हे नाटक सादर झाले. हे नाट्य सर्तीत 19 नाटकां सादर झाली. 13 फेब्रुवारी दिसा नाट्य सर्तीचो समारोप जातलो. साखळी युवा उत्सव अंतर्गत घेतिल्ल्या विंगड विंगड सर्तीच्या जैतिवंतांक इनामां भेटोवपा खातीर खास इनाम वाटप सुवाळो साखळेच्या रवींद्र भवनात जालो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री तशेंच हेर मानेस्तांचे हस्तुकी जैतिवंतांक इनामां भेटयलीं. मतदार वळेरी निरीक्षक 12 फेब्रुवारी 2026 दिसा सांजेच्या 4 वरांचेर रूम क्रमांक 407 सेमिनार हॉल माथानी साल्दाना प्रशासकीय प्रकल्प चौतमाळो फातोर्डा मडगांव हांगा सर्वसामान्य लोकांचे कसलेय दावे वा प्रस्न आसल्यार ते स्विकारपा खातीर उपलब्ध आसतले. भारतीय वेंचणूक आयोगान सचीव महसूल संदीप जॉकीस हांची सध्या चालू आशिल्ल्या विशेष मतदार वळेरी उजळणी मोहिमेच्या काळांत गोय राज्य खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हूण नेमणूक केल्ली आसा. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजीत कमाल तापमान 32.4 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 19.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. गोय खेळा आनी युवा वेव्हार खातें हांणी आयोजीत केल्ले पेडणे म्हाल पावण्यावेले हँडबॉल सर्तीत देवसूच्या प्रज्ञा हायस्कुलाचो 14 वर्सां खालच्या चलयांच्या हँडबॉल पंगड जैतिवंत थारलो. कोरगावच्या सरकारी भीमराव आंबेडकर मैदानार आयोजित केल्ले हे सर्तीत प्रज्ञा हायस्कुलातल्या चलयांच्या पंगडान हे जैत जोडले. जैतिवंत पंगडाक खेळा शिक्षक संदेश सावंत हांणी मार्गदर्शन केले. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. वीज बील मेळ्ळ्या उपरांत 15 दिसां भितर गिरायकांक फारीक करचे पडटले, नाजाल्यार फक्त 7 दिसांची नोटीस दिवन वीज कापतले अशी शिटकावणी खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी दिल्या. 2026 वर्साचो गोय कार्नवाल 13 ते 17 फेब्रुवारी मेरेन मनयतले. तातूंत गोंयचे संस्कृतायेचेर भर दिवपी फ्लोट परेड जातली. पीडीए कॉलनीच्या 200 वयर घरां खातीर एसटीपी प्लांट स्थापन करपाच्या संदर्भात साण उदक महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकर हांणी आयज कुमारजुवा मतदारसंघातल्या खोर्ले गांवांतल्या पीडीए कॉलनीक भेट दिली. गोय शालांत मंडळाच्या 12वीच्या परिक्षेक आयज सावन सुरवात जाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 वरांचेर. नमस्कार.